कॅमेरा ऍक्शन.
नमस्कार, मी प्रतीक्षा लोणकर. तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
मला सांग की तुमची लव्ह स्टोरी ती कशी झाली आणि कोणी कोणाला प्रपोज केलं आणि लग्नाचं काय, लग्न कसं झालं?
आम्ही ऍक्च्युली दोघं एका ग्रुपमध्ये, जिगीशा नावाच्या ग्रुपमध्ये होतो आम्ही. आणि त्यांनी मदर्स हाऊस हे नाटक लिहिलं होतं, तर त्याचे राज्यनाट्याला प्रयोग करायच्या वेळी, म्हणजे मी त्या नाटकात नव्हते, पण मी बॅक स्टेजची सगळी कामं, म्हणजे कामाच्या लिस्ट बनवणं, मग प्रॉपर्टीची लिस्ट बनवणं, मग ते सगळं गोळा करणं, तर ते हळूहळू एक असं लक्षात येतं ना की अरे आपण एकमेकांना आवडतोय किंवा आपल्याला एकमेकांचे गुण आवडते. तर तसं आमचं झालं. आणि मग खरं सांगते म्हणजे आमचा ग्रुप हा सगळा मुलामुलींचा असल्यामुळे आम्हाला पटकन ते एकमेकांना सांगवतही नव्हतं, त्यामुळे आम्ही ते कमिट करत नव्हतो सुरुवातीला. पण नंतर आम्ही ऍक्च्युली जाणवलो की अरे आपण आवडतो एकमेकांना, तर ऍटलिस्ट आपण एकमेकांना तरी कबूल करूया आवडतोय. आणि त्यामुळे प्रपोज कोणी एकानी करण्यापेक्षा आम्ही असं बोललो की हा मग आपण राहूया एकत्र, असंच ते झालं. म्हणजे प्रपोज करण्यापेक्षा आम्ही जवळजवळ गृहीत झालं, म्हणजे आमची एक पायरी आम्ही मधली स्किप केली आणि डायरेक्ट तिसऱ्याच पायरीवरती आम्ही गेलो. आपल्याला आवडीच्या फील्डमध्ये जो आपला सहचारी आहे त्याच्या मदतीने आपल्याला जीवनभर हे करता येणार आहे आणि आपण आनंदात हा प्रवास होणार आहे, एवढीच छोटीशी तेव्हा अपेक्षा असायची आणि त्या अपेक्षेतूनच ते सगळं निर्माण झालं.
तर तुझं लग्न कुठे झालं आणि त्याच्याबद्दल थोडस सांग मला, काही फजिती झाली का तुमची?
नाही, ऍक्च्युली खरं सांगू माझं लग्न एकतर रजिस्टर पद्धतीने झालं, जरा ते सिरियस नोटवर असं झालं, कारण आम्ही लग्न ठरवलं आणि माझे वडील आजारी पडले. बरं, प्रशांतकडे पण खूप दिवसांनी लग्न होतं आणि आमच्याकडे पण खूप, म्हणजे पहिलंच लग्न, असं माणसं भरपूर आली असती, येणार होती, पण माझे वडील अचानक आजारी पडल्यामुळे आम्हाला पेपरमध्ये बातमी द्यावी लागली ऍक्च्युली की हे काही कारणांनी पोस्टपोन होत आहे लग्न म्हणून. आणि लग्नाची तारीख ठरली होती त्याच्या आधी 2-3 दिवस असं झालं, माझ्या वडिलांचे म्हणणं असं पडलं आणि आईचे की आपण आता ते नको पोस्टपोन करूया, आता ठरलंय एवढं सगळं झालं तर करूया. त्यामुळे ते खूप अत्यंत, ज्याला आपण म्हणतो ना की घाईत, असं ते झालं. म्हणजे माझे वडील अक्षरशः 2 तासासाठी हॉस्पिटलमधून आले होते आणि मग ते हॉस्पिटलमध्ये त्यांना लगेच परत नेलं, म्हणजे 2 तासांनी. तर थोडं या स्थितीत ते झालं, त्यामुळे आम्हालाही ते फोटो बघताना ना म्हणजे मजा होतेच, पण त्याला एक फार अशी इमोशनल किनार आहे की अरे बरं आम्ही लग्न करून जाणार पण परत मुंबईला होतो, त्यामुळे तर ते आणखीनच थोडं इमोशनलच तो सगळा मामला म्हणून माझ्या डोक्यात आहे त्याच्याबद्दल.
अजूनही आहे कदाचित, म्हणून तुझे डोळे भरून आले अगदी जेव्हा वडिलांचं नाव काढलं तेव्हा. ऑनेस्टली स्पीकिंग, मी तुला पहिल्यांदा बघितलं ते म्हणजे दामिनी सिरियलमध्ये आणि मला तेव्हाच तुझी पर्सनॅलिटी इतकी आवडली होती आणि मी रोज ते बघायचे ते सिरियल. दामिनी सिरियल तुला कशी मिळाली?
मी चारचौघी नाटक करत होते आणि चारचौघीचे म्हणजे तुफान प्रयोग चालले होते, म्हणजे अगदी, म्हणजे लोक असे 13-13, 14-14 वेळा बघणारे लोक. आणि त्यावेळी लग्न नावाचं पण मी नाटक करत होते, मी जे म्हणाले आता तुला की कमलाकर सारंगांचं, तर तिथे दादा गोडकर मॅनेजर होते, प्रोडक्शन मॅनेजर, आणि ते तिकडे अधिकारी ब्रदर्सकडे पण प्रोडक्शन मॅनेजर होते. तर जेव्हा त्यांचं, म्हणजे कांचन अधिकारी आणि गौतम अधिकारी वगैरे यांचं जेव्हा बोलणं झालं की आपल्याला अशी एक सिरियल करायची आहे, तर पण आपल्याला असा एक चेहरा पाहिजे जरा वेगळा, म्हणजे ज्याच्या डोळ्यात जरा फायर असेल असं वगैरे, तर दादांनी सांगितलं की असं असं आत्ता मी तिच्यावर लग्न नावाचं नाटक करतोय, तुम्ही भेटा तिला, मला तर ती या रोलला खूप सूट वाटते. आणि मला तीच गंमत वाटते, मी त्यांना भेटायला गेले आणि त्यांनी अजिबात असं केलं नाही की आम्ही उद्या सांगतो परवा सांगतो, डायरेक्ट त्यांनी मला तारीखच दिली की आपण 28-29 शूट करतोय. बरं, गंमत त्यातली तीच आहे की आम्हाला जेव्हा शूट केली ती होती 13 एपिसोडची सिरियल होती पहिल्यांदा दामिनी, आणि आम्ही त्याचे 4 एपिसोड शूट केले आणि त्याच्यानंतर मला कांचन अधिकारी एक दिवस म्हणाल्या की अरे आपल्याला ही सिरियल आहे ना दैनंदिन मालिका करायची, तर मी म्हटलं म्हणजे काय, कारण तेव्हा काही हे माहितीच नव्हतं अगं की दैनंदिन मालिका, म्हणजे म्हटलं काय, तर म्हणे नाही दररोज दिसणार, म्हटलं दररोज दिसणार मग शूट कधी करायचं आपण, त्या म्हणे नाही नाही आपण करू ते 4:30 वाजता दिस, म्हटलं 4:30 कोण बघणार का आपण, त्याच्यापेक्षा जर रात्रीचे 13 एपिसोड करू ना वगैरे, पण ते त्यांनी केलं आणि अधिकारी ब्रदर्सकडे ते जबरदस्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी, मला असं वाटतं की 100 त्याचे भाग होईपर्यंत ती म्हणजे नॉन महाराष्ट्रीयन लोकांमध्ये सुद्धा पॉप्युलर झालेली होती.
करेक्ट,
मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक भूमिका असते जी तुम्हाला तुमची ओळख निर्माण करते, तुम्हाला तुमचा चेहरा देते, ते मला त्या भूमिकेने दिलं असं मी अगदी मला अभिमानाने सांगावं असं वाटतं.
तुझं पहिलं मोठं पेमेंट, मोठा चेक तुझ्या हातात कोणता पडला आणि त्यातनं तू काय केलंस?
माझं पहिलं मोठं म्हणजे अगदी मला छान आठवतंय, आम्ही चारचौघी जेव्हा नाटक करत होतो अत्यंत धो चालू होतं, म्हणजे आम्ही महिन्याला 28 वगैरे प्रयोग करायचो, अनेकदा 25-28 वगैरे. आणि मला त्याच्या ऑडिशनला बोलवलं, मी ऑडिशन दिली आणि 3 दिवसांनी त्यांचा मेसेज आला की तुम्ही यू हॅव बीन सिलेक्टेड वगैरे. तर ते म्हणे की नाही असे शूट डेट्स आहेत 3-4. म्हटलं 3-4 डेट्स? तर मी तिथेच सांगितलं त्यांना सॉरी मला नाही जमणार आहे वगैरे. 8 भाषांमध्ये पण होती ती, म्हणजे पण एक त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला रात्री 12 वाजता मुकुल आनंद, म्हणजे मॅड फिल्म म्हणून मुकुल आनंदचा मला फोन, स्वतः त्याचा फोन आला आणि तुम्ही कशासाठी नाही म्हणताय. तर मी म्हटलं की कशासाठी असं नाही, पण तुमचे 4 दिवस आहेत आणि जे मला शक्य नाही तुमचं नाटक हे वगैरे. तर ते म्हणे 1 मिनिट, तुला माहिती आहे का तू काय लूज करतेस याच्यामध्ये, किती पैसे मिळणार आहेत वगैरे. तर मी म्हटलं काय किती वगैरे वगैरे. तर त्यांनी मला आकडा सांगितला तो की 45,000, म्हणजे तू आता त्यावेळी कल्पना कर जेव्हा मला 150 रुपये नाईट होती. मी म्हटलं काय, म्हणजे मला ते आकडा असा रजिस्टर्स होईल, म्हणजे किती हाऊ मच, म्हणजे 45,000. आणि मी असं मधलंच काहीतरी उत्तर देतो ना, बरं मी थोड्या वेळाने करते फोन, असं काहीतरी नॉन कमिटल उत्तर देतो ना, तसं उत्तर दिलं आणि मी ठेवलं शांत बसले. त्यांचा परत फोन आला की काय, पण मी म्हटलं ठीक आहे मला 1 दिवस वेळ द्या. आणि मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बोलले आमच्या लता नार्वेकर ज्या प्रोड्युसर आहेत त्यांच्याशी, आणि मग त्यांना पण हे सांगितलं की लिटरली म्हटलं असं असं आहे, माझ्यासाठी संधी मला वाटते, 500 प्रयोग झालेले होते, तर आता मी कोणीतरी रिप्लेसमेंट तयार केली तर तुम्ही मला जरा हेल्प कराल का. मग वंदना वगैरे सगळ्यांनीच ती हेल्प केली आणि मग ते पहिली ऍड केली मी. आणि त्या ऍड मधनं मी पहिल्यांदा आपली फियाट सेकंड हँड गाडी घेतली.
93.5 रेड FM बजाते रहो.